चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विझी डेली शुगर मार्केट अपडेट। डोमेस्टिक मार्केट जुलै महिन्याच्या कोटा घोषणेनंतर बाजार शांत राहिला। महाराष्ट्रातील कारखान्यांचे भाव 3100 ते 3140 रुपये ओपन राहिले, तर दुसरीकडे रिसेलचा व्यापार 3020 ते 3050 रुपये राहिला। उत्तर प्रदेशमध्ये भाव 3220 ते 3350 रुपये, तर रिसेलचा व्यापार 3130 ते 3220 रुपयात झाला। गुजरातमध्ये S30 साखरेचा व्यापार 3110 ते 3150 रुपये राहिला। तामिळनाडूमध्ये GST सोडून साखरेचा भाव 3240 ते 3320 रुपये होता।